उत्पत्ती प्रकरण 38. यहुदा आणि तामार. या सुमारास यहुदा आपल्या भावास सोडून खालच्या प्रदेशी गेला आणि अब्दुल्ला मकर हिरा नावाच्या मनुष्याच्या घरी जाऊन राहिला. तेथे शुआ नावाच्या एका कनानी मनुष्याची मुलगी यहुदाच्या दृष्टीस पडली. त्याने ती बायको केली व तो तिजपाशी गेला. ती गर्भवती होऊन तिला मुलगा झाला. त्याने त्याचे नाव एर ठेविले. ती पुन्हा गर्भवती होऊन तिला मुलगा झाला. तिने त्याचे नाव ओनान ठेविले. पुन्हा तिला एक मुलगा झाला. त्याचे नाव तिने शेला ठेविले. तो झाला तेव्हा यहुदा कजीब येथे राहत होता. मग यहुदाने आपला पहिला मुलगा एर याला बायको करून दिली. तिचे नाव तामार असे होते. पण यहुदाचा पहिला मुलगा एर हा परमेश्वराच्या दृष्टीने दुष्ट होता, म्हणून परमेश्वराने त्याला मारून टाकिले. मग यहुदा ओनान यास म्हणाला, आपल्या भावजईपाशी जा आणि दिराच्या धर्मास अनुसरून भावाचा वंश चालीव. पण ओनान यास ठाऊक होते की संतती झाली तर ती आपली होणार नाही, म्हणून तो आपल्या भावजईपाशी जाई तेव्हा आपले वीर्य जमिनीवर पाडी. हेतू हाच की आपल्या भावाला आपले बीज देऊ नये. हे त्याचे कृत्य परमेश्वरास दुष्ट वाटल्यावरून त्यालाही त्याने मारून टाकिले. यहुदा आपली सून तामार हिला म्हणाला, माझा मुलगा शेला वयात येईपर्यंत आपल्या बापाच्या घरी वैधव्य दशेत राहा. त्याला वाटले की शेलाही आपल्या मुलांप्रमाणे मरावयाचा. मग तामार आपल्या बापाच्या घरी जाऊन राहिली. बराच काळ लोटल्यावर यहुदाची बायको जी शुआची मुलगी ती मरण पावली. तिच्यासाठी शोक करण्याचे संपल्यावर यहुदा आपला मित्र अब्दुल्ला मकर हिरा याचबरोबर तिमरा येथे आपल्या मेंढरांची लोकर कातरणाऱ्यांकडे वर गेला. तेव्हा तामार हिला कोणी सांगितले की तुझा सासरा आपल्या मेंढरांची लोकर कातरण्यासाठी तिमरा येथे जात आहे. तेव्हा तिने आपली वैधव्य वस्त्रे उतरली व बुरखा घेऊन आपले शरीर लपेटून घेतले आणि तिमराच्या सडकेवरील एनाईम गावच्या वेशीपाशी ती जाऊन बसली. शेला प्रौढ झाला असूनही अजून आपणाला त्याची बायको केले नाही असे तिला दिसून आले होते. यहुदाने तिला पाहिले तो त्याला वाटले ही कोणी वेश्या असावी, कारण तिने आपले तोंड झाकले होते. तेव्हा ही आपली सून आहे हे न कळून तो वाटेवरून तिच्याकडे वळून म्हणाला, चल मला तुझपाशी येऊ दे. तेव्हा ती म्हणाली, माझ्यापाशी आलास तर मला काय देशील? तो म्हणाला, मी आपल्या कळपातले एक करडू तुला पाठवून देईन. ती म्हणाली, ते पाठवीपर्यंत काय हडप ठेवशील? तो म्हणाला, तुला काय हडप देऊ? ती म्हणाली, तुझी मुद्रिका गोफ व हातातील काठी दे. ही तिला देऊन तो तिच्यापाशी गेला. तेव्हा तिला त्यापासून गर्भ राहिला. तेथून ती निघून गेली आणि आपला बुरखा काढून आपली वैधव्य वस्त्रे पुन्हा ल्याली. मग त्या स्त्रीपासून आपले हडप आणण्यासाठी आपला मित्र अब्दुल्ला मकर याच्या हाती यहुदाने एक करडू पाठविले, पण त्याला ती कोठे सापडली नाही. मग त्याने तेथल्या लोकास विचारिले, एनाईम गावापाशी वाटेवर एक वेश्या होती ती कोठे आहे? ते म्हणाले, येथे कोणी वेश्या नव्हती. मग तो यहुदाकडे परत जाऊन म्हणाला, मला काही ती सापडली नाही. तेथले लोकही म्हणाले की येथे कोणी वेश्या नव्हती. तेव्हा यहुदा म्हणाला, ते हडप तिजपाशीच राहू दे, नाहीतर तेथले लोक आपली छिथू करीतील. मी तर करडू पाठविले पण तुला ती सापडली नाही. या गोष्टीस सुमारे 3 महिने झाले. तेव्हा कोणी यहुदास सांगितले की तुझी सून तामार हिने वेश्याकर्म केले व त्या जारकर्मामुळे तिला दिवस गेले आहेत. तेव्हा यहुदा म्हणाला, तिला बाहेर काढून जाळून टाका. तिला बाहेर काढिले तेव्हा तिने आपल्या सासऱ्यास निरोप पाठविला की या वस्तू ज्या पुरुषाच्या आहेत त्याचपासून मला गर्भ राहिला आहे. आणखी ती म्हणाली, नीट डोळे उघडून पहा, ही मुद्रिका हा गोफ व ही काठी कुणाची आहे ती? यहुदाने त्या ओळखून म्हटले, ती माझ्यापेक्षा अधिक नीतिमान आहे, कारण मी आपला मुलगा शेला तिला नवरा करून दिला नाही. यापुढे त्याने कधी तिच्याशी संबंध केला नाही. तिच्या प्रसूतीसमयी तिच्या पोटात जुळी आहेत असे दिसून आले. तिला वेणा होत असता एका बालकाचा हात बाहेर आला तेव्हा सुईणीने त्याच्या हाताला लाल सूत बांधून म्हटले, पहिला हा बाहेर पडला. त्याने आपला हात आखडून घेतला तेव्हा त्याचा भाऊ बाहेर पडला. तेव्हा सुईण म्हणाली, तू आपल्यासाठी कशी वाट फोडिलीस, म्हणून त्याचे नाव पेरेस असे पडले. मग ज्याच्या हातास लाल सूत बांधिले होते तो त्याचा भाऊ बाहेर पडला आणि त्याचे नाव जेरह ठेविले.